स्तोत्र संहिता अध्याय 77 मुख्य गवयासाठी यदूथूनाच्या पद्धतीप्रमाणे असाफाचे स्तोत्र। मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन, त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन। माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो, रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिला पडला नाही, माझा जीव सांत्वन पावेना। मी देवाचे स्मरण करून व्याकुळ होतो, मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्छित होतो। तू माझी पापणीस पापणी लागू देत नाहीस, मी विव्हळ झालो आहे, मला बोलवत नाही। पूर्वीचे दिवस व प्राचीन काळची वर्षे ही मी ध्यानात आणली आहेत। रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते, मी आपल्या मनात चिंतन करीतो। माझा जीव विचारात पडला आहे की प्रभू सर्व काळ आमचा त्याग करील काय, तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय, त्याची दया कायमची नाहीशी झाली काय, त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय, देव कृपा करावयाचे विसरला काय, त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरिला काय, परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे असे वाटून मला दुःख झाले। मी परमेशाची महत्कृत्ये वर्णीन, खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन, मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन। हे देवा, तुझा मार्ग पवित्र आहे, देवासारखा थोर देव कोण आहे? अद्भुत कृत्ये करणारा तूच देव आहेस, तू आपले सामर्थ्य लोकात प्रगट केले आहे। याकोब व योसेफ यांची संतती म्हणजे तुझे लोक, यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहे। जलांनी तुला पाहिले, हे देवा, जलांनी तुला पाहिले, ती भयाने कंपित झाली, जलाशयही खळबळले, मेघांनी वर्षाव केला, आभाळ कडाडले, तुझे बाणही सुटले, तुझ्या गर्जनेचा शब्द झंझावातात होता, विजांचा पृथ्वीवर लखलखाट झाला, भूमी कंपित होऊन डळमळली, समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावले दिसली नाहीत। मोशे व अहरोन यांच्या हस्ते तू आपले लोक कळपांप्रमाणे नेले,